पाहता तुझे ऐसी नाही,
जारी श्रमले परंतु न बोलवे काही,
साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसिलव नाही।